नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अग्ना विष्णो शजोष सोमा वर्धन्तु वाङ्गिरः जुम्नैर्वाजभिरागतम् वाजश्च मे प्रसवश्च मे प्रयतिश्च मे प्रसितिश्च मे भीतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मे पानश्च मे व्यानश्च मे सुश्च मे चित्तम् च आधीतम् च मे वाक्च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रम् च मे दक्षश्च मे बलम् च ओजश्च मे सहश्च आयुश्च मे जरा च आत्मा च मे तनुश्च मे शर्म च मे वर्म च मेऽङ्गानि च मे स्थानि च मे परुकंषि च मे शरीराणि च मे ज्येष्ठम् च आधिपत्यम् च मे मन्युश्च मे भामश्च मे मश्च मे भश्च मे जेमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रतिमा च मे वर्ष्मा च मे द्राघुया च मे वृद्धम् च मे वृद्धिश्च मे सत्यम् च मे श्रद्धा च मे जगच्च मे धनम् च मे वशश्च मे त्विशिश्च मे क्रीडा च मे मोदश्च मे जातम् च मे जनिष्यमाणम् च मे सूक्तम् च मे सुकृतम् च मे वित्तम् च मे वेद्यम् च मे भूतम् च मे भविष्यच्च मे सुगम् च मे सुपथम् च मरुद्धम् च मवृद्धिश्च मे क्लुप्तम् च मे क्लुप्तिश्च मे मतिश्च मे सुमतिश्च मे।
श्रीराम कृपया सगळ्यांनी शक्य तितकं पुढे सरकून घ्यावं आणि आपले मोबाईल फोन सायलेंट मोडमध्ये असल्याची खात्री करून घ्यावी। परमपूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त मिलिंददादा आता आपल्याला सांगणार आहेत।
सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। सन 1988 मधील जानेवारी महिन्यात झालेल्या कराड सांगली या आनंद यात्रेतील काही प्रसंग आपण पाहत आहोत। कराडमधील सद्भक्त श्रीवत मामा चिवटे यांच्या घरी 2 तासांचा विसावा संपवून आम्ही सांगलीकडे रवाना झालो। सांगलीत सद्भक्त हरिभाऊ गाडगीळ यांच्या घरी स्वामीजी उतरले होते। त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता कृष्ण मंदिर या सांगलीच्या गाव भागातील मंदिरामध्ये स्वामीजींचे प्रवचन झाले। कृष्ण मंदिराचे मालक आणि संचालक म्हणजे परमपूजनीय दासराम महाराज केळकर त्यांच्या घराला कृष्ण भक्तीजी आणि ज्ञानेश्वरी निरूपणाची मोठी परंपरा लाभलेली होती। त्यांच्या वडिलांपासून नित्य खंड न करता ठराविक वेळी ज्ञानेश्वरी प्रवचन होत असत। हा परिपाठ अनेक वर्षे सुरू होता। ते गुरुदेव रानडे यांचे अनुग्रहित होते आणि गुरुदेवांनी दिलेली नेमाची साधना निष्ठेने पार पाडत असत। अनेकदा स्वामीजींना प्रवचनासाठी त्यांनी आमंत्रित केलेलं होतं। स्वामीजी आणि दासराम महाराज यांच्यात अकृत्रिम जोहाळ्याचे संबंध होते। ते स्वामीजींना भेटण्यासाठी दुकानामध्ये तसंच भागेश्वर निवास मध्येही पुण्यात येऊन गेलेले होते। संतांची परस्परांशी भेट होते तेव्हा त्याला दिशा आणि कालाच्या मर्यादा नसतात। लहानशा भेटीमधून देखील त्यांची आंतरिक एकरूपता दृग्गोचर होत असते। एकमेकांशी तासंतास बोलण्याने सुद्धा जो संवाद घडत नाही तो काही मिनिटांच्या मुखभेटीतून प्रकट होत असतो। स्वामीजींना मोठ्या आदरांनी दासराम महाराजांनी प्रवचनकाराच्या आसनावर बसण्याची विनंती केली। संध्याकाळचे 6 वाजून गेले होते। पुण्यातून गेलेली मंडळी आणि तिथे नित्य नेमाने जमणारे श्रोते यांचा सुमारे 150 मंडळींचा समुदाय होता। स्वामीजींनी प्रवचनाला प्रारंभ केला। तेषाम अहम समुद्धरता मृत्यु संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मैया वेशित चेतसाम। गीतेच्या 12 अध्यायातला 7 श्लोक त्यांनी सेवेसाठी घेतला होता। त्या श्लोकाचा सरळ अर्थ, हे अर्जुना, त्या माझ्या ठिकाणी चित्त समर्पित करणाऱ्या भक्तांचा मी लवकरच किंवा त्वरित या मृत्यूरूप संसार सागरातून उद्धार करतो। स्वामीजी प्रसन्नतेने सर्व श्रोत्यांवर, दासराम महाराजांवर, त्या वास्तूमधील गोपाळ कृष्णांच्या गाभाऱ्यावर नजर फिरवत बोलू लागले। 4-5 वर्षांपूर्वी मी येथे आलो होतो। इथे आनंद आहे। मला या स्थानी येताना खूप आनंद वाटतो, कारण या मंदिरात अनेक वर्षांची नित्य निरूपणाची परंपरा आहे। महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणाला गुरुदेव रानडे यांचं अधिष्ठान लाभलेलं आहे। मंदिराच्या खांबावर लावलेल्या पूजनीय गुरुदेवांच्या प्रतिमेकडे पाहत ते म्हणाले, इथे ज्ञानेश्वरीवर प्रवचन म्हणजे फार मोठी जबाबदारी। त्यात 12वा अध्याय म्हणजे भक्तियोग नाम असा अध्याय। यातली भक्ती ही भगवंतांना अभिप्रेत असलेली योगरूप भक्ती आहे। म्हणूनच या अध्यायाच्या सुरुवातीला गुरुनमनात ज्ञानोबा प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करीसी मनपवनाची खेळणी वगैरे ओव्या सांगतात। हृदयाकाशात प्रगटलेली ज्ञानज्योत आणि त्या ज्ञानज्योतीनं ओवाळणं, मन आणि पवन यांची गाठ बांधून त्यांचं खेळणं देणं, अशा ध्यानातील अंतिम अवस्थांचं वर्णन करणाऱ्या ओव्या माऊलींनी रचल्या आहेत। या अध्यायाच्या मध्यावर जीवू परमात्मा दोनी बैसोनी ऐक्यासनी जयाच्या हृदयभुवनी विराजती अशी ओवी भक्ताचं वर्णन करताना आली आहे। तर या अध्यायाच्या अखेरीस ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अर्जुना हा साध्यंतु सांगितला प्रस्तुतु भक्तियोग समस्तु योगरूप। थोडक्यात सांगायचं म्हणजे भक्ती ही पूर्णतया योगरूप आहे। संतांना भक्ती आणि योग वेगळे वाटत नाहीत। भक्ती असो किंवा योग असो, सोहम बोधात जाणं, सोहम हंसारूढ होणं हे सर्व मार्गांचं ध्येय आहे। ज्ञानेश्वर महाराज स्पष्टपणे म्हणतात, जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभवी जे संती सोहन भावे पारंगती रमिजे जेथ। असे सतत वैराग्याचा अभ्यास करणारे, संत संगतीची गोडी असलेले आणि 6 अहम या भावात तरमून गेलेले हे ज्ञानेश्वरीचे अधिकारी। म्हणूनच ज्ञानोबा, नाथ महाराज आणि स्वरूपानंद हे सारे ज्ञानेश्वरीमध्ये रमले। स्वामीजींनी निरूपणाच्या ओघात किंचित विषयांतर केलं। त्यांच्या मनात काही गैरसमजुतींचा खुलासा करण्याचा असावा. ते म्हणाले, स्वामी स्वरूपानंदांनी सोहमऐवजी सोहमला पर्याय म्हणून ओम रामकृष्ण हरी हे नाम सांगितलं असं विपरीत काही मंडळी सांगत असतात. वस्तुत त्यांनी आयुष्यभर सोहम सांगितलं, तोच त्यांचा मुख्य उपदेश होता. समोरचा माणूस बघून तो जसा असेल तसा त्यांनी त्याला उपदेश केला असेल. ओम रामकृष्ण हरी ही नामसाधना त्यांनी जरूर सांगितली, पण सोहम हीच त्यांची प्रधान साधना होती. भक्तियुक्त ज्ञान यालाच राजयोग म्हणतात. हा राजयोग हठयोगापेक्षा वेगळा आहे हे समजून घेतलं पाहिजे. काही मंडळी म्हणतात ध्यानधारणा ही सुद्धा हठयोगाचीच साधना आहे. आता ह्याला काय म्हणावं? स्वामीजींच्या मनातील तळमळ बाहेर पडत होती. निश्चितच संप्रदायाअंतर्गत विपरीत विचार त्यांच्या कानावर आलेले असणार. ते म्हणाले, हठयोग हा पूर्णतया प्राणांच्या नियंत्रणावर आधारित आहे, त्यात भक्ती नाही. पण ज्ञानेश्वर महाराज 12व्या अध्यायात म्हणतात की हठयोगाची आत्मदर्शनासाठी जरुरी नाही, ध्यान आणि भक्ती मिळूनच राजयोग सिद्ध होतो. पुढे त्यांचा स्वर अधिकच तीव्र झाला. म्हणाले, ध्यान कोण करत नाही? ज्ञानोबा, नाथ, तुकोबा, समर्थ सर्वजण ध्यान करत होते. तुकोबा म्हणू शकले असते का, सहजनी आंधळा जा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्त झाली जन न दिसे तेथे. गुरुदेव रामदेव ध्यान करीत होते का नाही? हो, करत होते. भक्ती करीत होते का नाही? हो, करत होते. ज्ञानोबा ध्यानाआधी भक्तिपूर्ण अंतःकरण करा असं म्हणतात. तेथ स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विके भरे, असं त्यांनी सांगितलं असतं का? संत कबीर म्हणतात, कहत कबीरा सुनो भाई साधो, मन की माला जपत रहे जो, भाव भगत से भजन करे जो, उनको ही साहिब मिलता है. भक्तियुक्त ज्ञान हे सर्व संतांनी सांगितलं, पण स्वामींनी फक्त नाम सांगितलं असं म्हणणं म्हणजे अज्ञान. खरोखरच ध्यानात काय बरं अवघड आहे? आपल्याला जेवण नव्हे अवघड वाटत. काही क्षण स्वामीजी बोलायचे थांबले. मोठा श्वास घेऊन पुन्हा मूळ विषयावर निरूपणाला सुरुवात केली. त्यांना त्या दिवशी बोलायचा विषय खरं म्हणजे सांगून झाला होता. सांगली कोल्हापूर भागात स्वरूपानंदांचे मोठ्या संख्येने अनुग्रहित होते. त्यांच्यामध्ये पसरलेल्या गैरसमजांमुळे स्वामीजी व्यथित होते. ती व्यथा त्यांना प्रगट करायची होती. ते पुढे बोलू लागले, तेषाम अहं समुद्धरता. तेषाम म्हणजे कोणाचा? आधी ज्या श्लोकात सांगितलेला आहे त्याचा. येतू सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य मत्पराहा, असं ज्याच्यात सांगितलं आहे त्याचा. सर्व कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय कर्म मला अर्पण करतात. मयी संन्यस्य, मयी संन्यस्त मत्पराहा, मीच ज्यांचं परमलक्ष आहे. अनन्येन एव योगेन माम ध्यायंतः उपासते, अनन्य भावानं माझं ध्यान करतात आणि माझी भक्ती करतात. अशांचा शिवधर स्वामी महाराज काय अनन्य योगाने ध्यान करत नव्हते? अनन्य भक्ती ही तरी काही सोपी आहे का? भक्ती ते अति कठीण सुळावरील पोळी असं तुकोबा म्हणतात. नुसता जप केला, माळ ओढली म्हणजे काय खरी भक्ती होते? त्यात होल हार्टेडली उतरावं लागतं. अगदी क्वचित स्वामीजींच्या निरूपणात इंग्रजी शब्द येत असत. म्हणाले, तम मन धनानी भक्तीमध्ये उतरावं लागतं. स्वामी स्वरूपानंद म्हणतात ना, आवडीने भावे हरिनाम घ्यावे, निर्लज्ज नाचावे संकीर्तनी. आणि ते असंही म्हणतात की अंतरी संतत करी सोहम ध्यान, न जाई गुंतवण संसारात. सर्व विषयांमध्ये वारेमात धावणारे मन आत आल्याशिवाय योगही नाही आणि भक्तीही नाही. असा जो भक्तियुक्त योगी असतो त्याचा मी उद्धार करतो असं भगवंत म्हणतात. जन्म मृत्यूरूप संसार सागर हा आपल्यासाठी अपरिहार्य आहे. मृत्यू अटळ आहे, पण त्याआधी काही विचार नको का करायला. कित्येक साधक मला म्हणतात, मला अजून समाधान नाही. कशाची चिंता, कसली अप्रसन्नता, कसला खेद. खरं म्हणजे जोपर्यंत जीवाला मी आत्मा आहे, सहा अहम हा बोध होत नाही, तोपर्यंत शाश्वत आनंद मिळणार नाही. याज्ञवल्क्य म्हणतात, येवई भूमा तत् सुखम. तो भूमा म्हणजे व्यापक परमात्मा जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत सुख नाही. योग, भक्ती, ज्ञान, पूजा सर्वांचा अंतर्भाव ज्यांच्या जीवनात आहे त्यांचा मी उद्धार करतो, जन्म आणि मृत्यू यांच्या पलीकडे नेतो. ज्या देहाला जन्म मृत्यू आहेत तो देह मी नाही अशा बोधावर मी आणतो. संसारातून जे सोडतात त्यांना ध्यान देतो, परिग्रही असतील त्यांना नाम देतो. ध्यान, नाम, पूजा, सत्संगती, तीर्थयात्रा या सर्वांचा जीवनात अंतर्भाव हवा. असं असेल तर मी समुद्धरता भवामी, मी त्यांचा उद्धार करतो. हो, पण केव्हा? भगवंत म्हणतात, न चिरात, ताबडतोब. पण त्यासाठी ध्यान नामाची साधना मात्र आवश्यक. एक दीड तास ध्यानाची बैठक हवीच. जन्मापेक्षा मृत्यूचं वावडं जास्त वाटतं, म्हणून भगवंत मृत्यू संसार सागरात म्हणतात. मय्या वेशित चेतसाम, म्हणजे माझ्या ठिकाणी चित्त प्रविष्ट झालं आहे. संपत्ती असो, विपत्ती असो, कशीही स्थिती असो, मीच ज्यांना प्राप्तव्य वाटतो त्यांचा मी उद्धार करतो. समारोपासाठी स्वामीजी म्हणाले, संत बोलत असतात तोपर्यंत त्यांना विचारा. दासराम बोलता आहेत तोपर्यंतच त्यांना विचारून घ्या. ते सांगतील तसंच करावं. माना पडव्यांना स्वरूपानंदांनी सांगितलं की नारायणाला कधीच सोडू नका, पण ध्यानाने पूर्ण बोधात जा. ध्यानात रंगणारा, भावांनी रडणारा, पूजा करणारा, कर्मात नाम घेणारा असा भक्त ज्याच्या प्रत्येक कर्मात प्रेमाचा धागा अनुस्यूत आहे त्याचा मी त्वरित उद्धार करतो. स्वामीजींचं प्रवचन ऐकता ऐकता त्या कृष्ण मंदिरातील सर्व श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन गेले. एक तास कसा उलटला कोणाला कळलंच नाही. स्वामीजींच्या त्या प्रवचनांनी मला असं वाटतं की त्या भागामध्ये खूप मोठी विचारांची आंदोलनं निर्माण झाली असावीत. स्वामीजींच्या मनात अनेक दिवस असलेली जी व्यथा होती, स्वरूपानंदांच्या निश्चित उपदेशाबद्दल जी शंका लोकांच्या मनात फैलावलेली होती, त्याचा परामर्श घ्यावा असं त्यांना कितीतरी दिवस मनात होतं, ते त्यांचं कार्य त्यांनी आज साधलं होतं. त्या प्रवचनानंतर स्वामीजी सद्भक्त हरिभाऊंच्या घरी गेले आणि जमलेले साधक त्यांचे ज्या ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था होती त्या ठिकाणी गेले. हरिओम तत्स.
आज आपल्याला स्वामीजींनी नुकतंच केलेलं काव्य ऐकायला मिळणार आहे. 10-12 दिवसापूर्वी मी पुणे बाहेर असताना स्वामीजींनी व्हॉट्सअपवरती त्यांनी रचलेलं काव्य मला पाठवून दिलं आणि चाल कशी लावायची होताच प्रश्न थोडा. एक दिवशी मी बाहेर असताना बाकीचे मित्र मी हॉटेलला थांबलो आणि बाकीचे मित्र बाहेर गेले पण त्यावेळी तासात काही ना काही सर्वांची आळवणी केली, प्रार्थना केली, स्वामीजीला विनंती केली आणि या गीता योग असा की स्वामीजींना माहीत नाही आणि मला माहीत नाही की या काव्यासाठी एखादं काव्य एखाद रचना आपल्या मदतीला येईल असं संयोजित मला आठवलं. त्याची एक दोनच ओळी मोठं काव्य होते. संघाचे संस्थापक पूजनीय डॉक्टर हेडगेवार बोलल्यानंतर साधारणपणे 50-60 वर्षापूर्वी त्यांच्या कार्यावरती आधारलेलं गीत कुणीतरी लिहिलेलं आहे पण त्याची सुरुवात इतकी चांगली होती आणि असं लक्षात आलं की स्वामीजींनी त्यांना माहिती नसलेलं हे काव्य तयार केलं आणि मग दोघांच्या लक्षात आलं की आपण केव्हा तरी गीत बारामतीच्या अखेरच्या मुक्कामात गायलेलं आहे. मी खरं म्हणजे हे गीत फार म्हटलेलं नाही ते काव्य दोनच होईल. ही कलावती रागातली रचना असं मला नंतर कळलं. क्रांत देशी केशवाने दिव्य स्वप्न पाहिले भरतभूचे तेजवधे दश दिशाना पाकले दश दिशाना पाकले अशी रचना होती. स्वामीजींचं काव्य मी आपल्याला सादर करते. निद सरता प्रभात काळी हस्त जोडुनी आपुले प्रार्थनी हृदयात भाविले ती शुभ कर पावले ती शुभ कर पावले पाहता मूर्ति ती कमल वदनी हासली नेत्रद्वयची दिव्य दीप्ती अंतरी समावली प्रार्थनी हृदयात भाविली ती शुभ कर पावले ती शुभ कर पावले चित्त हे निस्तप्त होऊने श्वास परतोनी थांबले चित्त हे निस्तब्ध होऊने श्वास परतोनी थांबले नीलवणी शांती सलाले प्रार्थना हृदयात भाविले ती शुभ कर पावले ती शुभ कर पावले मदन भर मिठेला सुख निरंतर संचले मदन भर मिठेला सुख निरंतर संचले सेविता मकरंद नुररा
गीत मुकुंदरावांनी गायलं की ते सर्वांकरता खुलं झालं. ही जी चाल आहे तुम्ही आता म्हटली ती तर ती मी शिल्पाला पाठवली ती आणि तिनेही फार सुंदर म्हटली आहे. पण तुमचा मान पहिला मान पहिला म्हणजे प्रथाच. आता काही काही प्रथा परंपरा पडतात की नाही तसं आणि तुम्ही फार सुंदर गायली. हे गीत मी एक काय म्हणू गंमत म्हणूनच म्हणू किंवा चाल लावण्याच्या उद्देशानेच म्हणू काही जणांना पाठवलं आणि अनेक त्या त्या सगळ्यांनी चाली लावून पाठवल्या आणि सगळ्या चांगल्या आहेत. तुम्हाला आता एकदा ऐकवीन मी. मानसीताईनी चाल लावली, रेणूताई सपरेंनी चाल लावली, गौरीनी अतिशय सुंदर एक चाल लावली आहे. या सगळ्यांच्याच चाली चांगल्या आहेत. अमृतानी एक वैशिष्ट्यपूर्ण चाल लावली पण त्यासाठी मला अजून तीन ओळी लिहायला लागतील. आता तशी स्फूर्ती येईल तर लिहीन. तिने दोन दोन ओळीचं एक कडवं अशी ही जी कडवी आहेत चार चार कडवी आहेत ही. तिने तीन ओळींचं एक कडवं करून चाल लावली असं असल्यामुळं अजून अजून तीन ओळी लिहिल्या तर ते जरा नाहीतर पटकन संपतं. तर तसंही मी कधीतरी करीन. ध्यानात इन्व्हर्टेड कॉमामध्ये मी काही केल्या जात नाही. ध्यान उत्तम लागले म्हणजे विचार पूर्ण थांबले. श्वास सहजच रोधून धरले जाऊन अत्यंत शांतीचा अनुभव आला आणि ही स्थिती बराच काळ म्हणजे दोन तीन मिनिट किती वेळ ते सांगणं कठीण आहे पण अंदाजे जरी टिकली तरी बहुतांश वेळा मी तिथे असतोच. मी म्हणजे मीची भावना तिथे असतेच. ध्यानाला बसलेला जो आपण ध्याता तो स्वतःला तसा विसरत नाही, तो तिथे उपस्थित असतोच. विचार जरी संपले तरी हा मी काही केल्या जात नाही. अनेक वर्षांचा हा अनुभव आहे. स्वामीजींकडे येऊन 23 वर्षे झाली, पण ध्यानातला हा मी जात नाही. निम्मं आयुष्य संपलं. स्वामीजींच्याच म्हणण्यानुसार आयुष्याची अजून 37 वर्षे राहिली आहेत, पण जशी 23 गेली तशी 37 कधी संपून जातील हे समजणार नाही. ही जी 23 गेली ती त्यांच्या अनुग्रहानंतरची 23 गेली. अनुग्रह होईपर्यंत 20 वर्षांचे ते कदाचित असतील, 20-21 वर्षांचे. म्हणून त्यांनी अजून 37 राहिली असं म्हटलेलं आहे. ध्यानातला हा मी जाणार की नाही असं वाटते की एखादी भिंत असावी आणि त्यावर डोकं आपटावं, तसा हा मी ध्यानात कायम असतो. वरकरणी ध्यान उत्तम लागतं असं दिसेल, पण हा महत्वाचा टप्पा पार होणार का या विचाराने अस्वस्थता येते. ध्यानाला बसताना हा कोणताही विचार किंवा संस्कार मनी न आणता केवळ साक्षी व्हायचं आहे अशा भावनेने बसतो. हा मी जाईल का, या मीचं नक्की काय होणार असा प्रश्न विचारलेला आहे. खूप चांगला आहे प्रश्न हा. ध्यान करत असताना सुरुवातीला सद्गुरूंकडे कोणी एक येतो, त्यांच्याकडून घडलेल्या श्रवणामुळे प्रभावित होतो. त्याच्या ठिकाणी एक सत्वगुण असतो, त्या सत्वगुणामुळे तो प्रभावित होतो. तो येतच राहतो आणि नंतर त्याला ते जी साधनं सांगतात ती साधनंही करावी असं वाटतं. त्याकरता तो सद्गुरूंची प्रार्थना करतो, सद्गुरु त्याला अनुग्रह देतात, तो ध्यानाला बसायला लागतो. बरोबर असं घडतं. कोणी एखादा जो संतांकडे जातो त्याच्या जीवनाला जसा सत्वगुण असतो तसा रजतम गुण देखील असतो. कोणी व्यक्ती म्हटलं की त्याच्यामध्ये सत्व रज आणि तम हे सगळं असतं. त्याच्यातल्या सत्वगुणापोटी तो सद्गुरूंकडे आकर्षित होतो आणि सत्वगुण इतर गुणांपेक्षा ओव्हरव्हेल्मिंग असतो अशा व्यक्तीच्या बाबत. पण अशा व्यक्तीच्या बाबत कधी कधी संतांपासून थोडा दूर गेल्यानंतर रजगुणही ओव्हरव्हेल्मिंग होतो. कर्मप्रवृत्ती वाढते, मान सत्ता संपत्ती याची इच्छा इतर वेळेला कधी कधी जास्त असते संतांकडे येत असतानाच, पण संतांच्या संगतीतून थोडा दूर झाला की मुळात या सत्वरजतम या गोष्टी आपल्या ठिकाणी असतातच. तो ध्यानाला बसायला सुरुवात करतो. जोपर्यंत त्याच्या ठिकाणी रजोगुण तमोगुण आणि सत्वगुण यांचं जे त्याच्या ठिकाणी असणारं जे विशिष्ट प्रमाण आहे त्यामुळं त्याचं जे ध्यान आहे ते ध्यान सुरुवातीला कितीतरी विचार उठत राहतात. हे जे खूप विचार उठणं आहे हे रजोगुणाच्या तंत्रामुळं होतं. आपण हैराण होतो, ध्यानात विचार आवडत नाहीत असं जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते तेव्हा त्याच्याकडे रज आणि तम या पद्धतीने पाहता येतं. संत बोलणार नाहीत पण त्यांना माहीत असतं की रजोगुण आणि तमोगुणाचा प्रभाव जास्त आहे. ती व्यक्ती तक्रार करते सत्वगुणामुळे संतांकडे आलेली आहे, पण तरी देखील हे गुण प्रकृतिगत असतात आणि पूर्ण एकाएकी बाजूला सारता येत नाही. तुमची परमार्थाची इच्छा भले असो तरी देखील तुमच्या केवळ इच्छेमुळे हे बाजूला सरत नाहीत. तो ध्यानाला बसायला सुरुवात करतो. आणि वृत्तींना बाजूला सारणं म्हणजे दुसऱ्या बाजूने रजोगुणाला बाजूला सारणं असतं, तमोगुणाला बाजूला सारणं असतं. अशा रीतीने तो साक्षी होऊन ध्यानाला बसायला सुरुवात करतो तेव्हा त्याला हळूहळू साक्षीत्व जमायला लागतं. पतंजली महामुनींच्या भाषेमध्ये सवितर्क आणि सविचार, तो तर्कानी परमात्म्याशी एकरूपतेचा प्रयत्न करतो. जसं ओम तत्वम सोहम सहा, याचं चिंतन करणं किंवा तर्क लढवणं आणि त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणं, ही वेगळ्या भाषेत सवितर्क समाधीचा अभ्यास आहे. आणि मग तसा विचार वारंवार उठत राहणं हाही सवितर्क समाधीच्या पुढे सविचार संप्रज्ञात समाधी असं ते म्हणतात. पण याचा दुसरा अर्थ असा की त्याची वृत्ती हळूहळू सूक्ष्म होत असते. जेव्हा त्याला साक्षीत्व जमतं असं तो म्हणतो तेव्हा त्याचा दुसरा अर्थ असा की रजोगुणाला आणि तमोगुणाला त्याला बाजूला सारायला जमायला लागलं. कधी कधी तर ते त्याला खूप चांगलं जमतं. असंच त्याचं ध्यान चालू असताना ध्यान आणि बाहेरची कर्म यांची सांगड घालत तो आपलं पारमार्थिक जीवन वाढवायचा प्रयत्न करतो, त्याच्यात सत्वगुण अधिक आणायचा प्रयत्न करतो. म्हणजे कर्म करत असताना रामनाम घेत, हरी नाम घेत, सद्गुरूंचं स्मरण करत तो कर्म करायला लागतो तेव्हा रजोगुण त्या कर्मातून अजून दूर जातो. बरोबर आहे. ध्यानाला बसलेला असताना तर्कानी परमात्म भावाशी एकरूप होणं, विचारांनी परमात्म भावाशी एकरूप होणं, तर्क आणि विचार तशा एकाच नाण्याच्या दोन बाजू समजाव्यात. तर्कात पारंगतता आली की सहज विचार स्फुरतो, मग त्याच्याकरता तर्क लढवण्याची गरज पडत नाही. ही जी तर्कानी एकरूपता येते किंवा येणं अपेक्षित आहे त्याच्याकरता कर्म सुधारणा अपेक्षित आहे. कर्म जितकी सात्विक आणि रजोगुणाला दूर करणारी असतील तितक्या प्रमाणामध्ये सवितर्क आणि सविचार समाधी साधते. किंवा दुसऱ्या भाषेत ध्यानाचं बोलायचं झालं तर विचारांना बाजूला सारता येतं. विचारांना बाजूला सारता यायला लागलं की स्थूल किंवा विषयाच्या संदर्भात उठणारे जे विचार असतात त्याच्याऐवजी सात्विक विचार उठायला सुरुवात होते. प्रवचन आठवणं, आपण परमात्म स्वरूप आहोत अशा प्रकारचं चिंतन मनामध्ये निर्माण होणं, हे सात्विक विचार झाले. आणि बहुशी असं ध्यान ज्याचं चाललेलं आहे आणि आता विचारांचा त्रास होत नाही पण या सत्व गुणाचा म्हणजे सुखमय वाटणाऱ्या विचारांनाही बाजूला सारून थोडी थोडी निर्विचारता त्याला लाभायला सुरुवात होते. ती टिकवण्यासाठी त्याची बाहेरची कर्मही त्यांनी उद्मेखून म्हणजे जाणून बुजून बुद्ध्याच शुद्ध करत नेणं गरजेचं आहे. अधिकाधिक आपल्या ध्यानाला सुसंगत अशा प्रकारची कर्म करणं ही गरजेची गोष्ट आहे. मग रजोगुण आणि तमोगुण किंवा कर्मप्रसंग आहे त्याच्यामध्ये भगवंताचं अधिक स्मरण, आपण तेच आहोत या भावनेचं अधिक स्मरण, व्यवहार किंवा इतर जीवन आणि ध्यानाचं जीवन हे बरोबर जाणं गरजेचं आहे. नाहीतर ध्यान विशिष्ट ठिकाणी अडकून पडतं, त्याच्या पुढे जात नाही. हे काही जास्त ध्यानाला बसून जमेल असं नाही, तर 22 तासांचा परिणाम 2 तासाच्या ध्यानावर होणारच ना. 22 तास जे जीवन जगला किंवा 23.5 तास जे जीवन जगला, जो अर्धा तास ध्यानाला फक्त बसतो तो 23.5 तास इतर विचारात असतो, त्याचा अर्ध्या तासाच्या ध्यानावर परिणाम नाही का होणार. त्यामुळे ते जीवन आणि हे ध्यानाचा अभ्यास हे जसे बरोबर जायला सुरुवात होईल तसं तसं ध्यानात त्याला एका बाजूने आनंद मिळायला सुरुवात होईल किंवा निर्विचारता लाभेल. निर्विचारता लाभते तेव्हा शांतीचा प्रत्यय येतो. विचाराखेरीज केवळ आपण असणं ही देखील शांतीपूर्ण घटना आहे. निर्विचार शून्यता देखील शांती देते. ही शांती आनंदासारखीच असते, म्हणजे त्याला बरं वाटतं, त्या शांतीचं त्याला सुख वाटतं. अजून त्याची कर्म देखील त्याचप्रमाणे करत असताना करत नाही याचा अधिक अभ्यास, कर्मणी अकर्म याचा अभ्यास जाणून बुजून बुद्ध्याच घडणं गरजेचं आहे. तेव्हा चित्त हे अजून अजून सूक्ष्म दशेला ध्यानामध्ये जातं. याचा अर्थ असा की ध्यानामध्ये तर्कानी एकरूपता अथवा विचारांनी एकरूपता याच्या पुढे जाऊन निर्विचारतेनी समाधान जेव्हा मिळायला लागतं तर पतंजलींच्या भाषेत सानंद संप्रज्ञात समाधी अशी तो गाठतो. त्याला आनंदाचा प्रत्यय येतो आणि अजून एका भाषेत ध्यानाचं जर म्हणायचं झालं तर निर्विचारतेमुळे किंवा अमनावस्थेमुळे त्याला शांती समाधान लाभतं. हे दोन्ही एकच आहेत आणि त्याच्याही पुढे जेव्हा ध्यान जातं तेव्हा त्याला मी आनंदरूप आहे किंवा मी आनंदाचा भोग घेतो याच्यातला मी हाच आनंदरूप आहे हा भाव शिल्लक राहिल्यामुळे आनंदाचा विशेष भाव जातो आणि मी हा ध्यानामध्ये शिल्लक राहतो. कित्येक जण ध्यानामध्ये या दरवाजापाशी येऊन थांबतात आणि 2 वर्ष 5 वर्ष त्याच्यापेक्षा जास्तही मी सांगेन 10 वर्ष असा तो थांबतो, तिथं थांबून राहतो. आणि हा मी जो आहे त्याला असं हवं असतं की हा जो मी आहे म्हणजे ध्याता केवळ शिल्लक आहे, विचार नाहीयेत, मन नाहीये, वृत्ती नाहीयेत, पण आत्मसमाधान देखील नाहीये. ज्याला पतंजली महामुनी सास्मित असं म्हणतात, अस्मी भावासहित असणारं ध्यान, हा जो मी आहे हा मी जोपर्यंत शिल्लक असतो तोपर्यंत संसार बीज देखील शिल्लकच असतं. साधकाची अडचण तिथं आहे. केवळ मी जेव्हा असतो तेव्हा मीच्या बरोबर संसार बीज, संसारही संपलेला नाहीये अशी स्थिती असते. असं असल्यामुळं बीजरूपाने का होईना त्याच्या ठिकाणी सगळा संसार तसाच असतो आणि ही पायरी ओलांडणं त्याला फार महामुश्किल राहतं. सत्प्रवृत्ती आणि सात्विकता ही शिल्लक राहते आणि सात्विकता आणि सत्प्रवृत्ती नाहीशी होऊन चित्त हे नाहीसं होतं आणि आपला स्वतःचा फक्त भाव शिल्लक राहतो. ध्याता आपण मग तो देहातीत आहे हे समजतं, तिथं देह नसतो, तिथं मन नसतं, तिथं बुद्धीची जाणीव नसते, पण मी असतो. आणि ध्यानात याच्या पुढे काय हा प्रश्न कायम शिल्लक राहतो. संत ज्या आत्मदर्शनाचं वर्णन करतात त्या आत्मदर्शनाचा जो आनंद आहे तो आनंद मिळालेला नसतो. सुखमय अवस्था असली तरी देखील त्याला अशी एक इच्छा असते की हा जो अस्मी भाव आहे त्या अस्मी भावाला पूर्ण परमात्मबोधाने व्यापून घ्यावं, पण ते काही केलं घडत नाही आणि हा प्रश्न तो आहे. ते असं म्हणतात की एखादी भिंत समोर असावी त्यावर डोकं आपटावं तसा हा मी ध्यानात कायम असतो. तुम्ही पहा की संतांकडे येण्याच्या आधीची तुमची कर्म होती त्या कर्मांचा तुम्ही संकोच केला कालांतराने. तुमची कर्म ही परमार्थाला अधिक अनुकूल करून घेतली तेव्हाच तुमचा ध्यानातला आनंद वाढायला लागला, बरोबर आहे. आणि जो असं करत नाही त्याला ध्यानात क्षणिक आनंद मिळतो देखील, मन शांत देखील होतं, पण त्याची प्रगती अगदीच खुंटून जाते. पण ज्याची बाहेरची कर्म आणि ध्यान हे बरोबरीनी चाललेलं आहे तो तशी तशी कर्म सुधारून घेतो. हा मी जाण्यासाठी काय करायचं, हा मी जाण्यासाठी व्यवहारात व्यापक होण्याची गरज आहे. दया, स्वार्थरहितता, ममत्वरहितता, देहबुद्धी सोडून वर्तन, सर्वांबद्दल करुणा, सर्वांच्या सुखाची इच्छा, सर्वांच्या सुखाची कामना, अशा प्रकारे बाहेरची जी कर्म आहेत ती बाहेरची कर्म ही लोककल्याण हा फार मोठा शब्द झाला, ते संतांनी करू देत, पण आपल्या हातात जी कर्म आहेत त्या कर्मांनी आपण परमेश्वराची पूजा करतो आहोत असा भाव. त्याच्यामधलं रजतम तर अगदी जाऊ देत, पण जो सत्व शिल्लक राहील त्या सत्वाचाही अभिमान न वाटणं याची गरज आहे. तर या व्यापक विचाराचा, व्यापक विचारांनी वर्तनाचा, जसं परमात्मा सर्वांची काळजी घेतो, तो गायीची तहान जशी भागवतो तशी वाघाचीही भागवतो, परमात्मा सर्वांकरता दयाळू आहे तशी दयाळू वृत्ती सर्वांकरता स्वतःच जीवन जगतो आहे, पण भावनेनी, मानसिक रीतीने असं व्यापक जो जीवन जगतो त्याचा हा ध्यानातला जो मी आहे तो मी चैतन्यात परिवर्तित होतो. चित्त आणि चैतन्य हे फारच जवळ आहेत, एवढंच नव्हे चैतन्याचं चित्त बनतं, विकार त्याच्यामध्ये मिसळल्यामुळं चैतन्यच चित्तरूप होतं. हे चित्त आता केवळ मी म्हणून शिल्लक राहतं ही अडचण होते. हे चित्त चैतन्याला जर मिळायचं असेल, व्यापक परमात्म्याशी जर एकरूप होण्याची गरज आहे, पण त्याच्याकरता प्रक्रिया मात्र केवळ ध्यानाची नाहीये. ध्यान आणि व्यवहार हे कधीच एकमेकांना सोडून जात नाहीत, आणि ज्यांच्या ठिकाणी ध्यान आणि व्यवहार हे वेगळे दिसतात ते सुरुवातीला ध्यानात मोठी मजल मारताना जरी दिसले तरी नंतर बरेच हळू पडतात, त्यांची प्रगती होत नाही. एवढंच नव्हे तर रजतमांना न सोडल्यामुळं, सांसारिक इच्छा कामनांना न सोडल्यामुळं त्यांची परमार्थातूनच पिछेहाट होते. म्हणून ध्यान करणारा जो आहे त्या ध्यानाचं उत्तर व्यवहारात आहे, आणि व्यवहार जो आहे त्या व्यवहाराच्या सफलतेबरोबर ध्यानाच्या अभ्यासाने चित्ताला सूक्ष्मता आणि शुद्धता हळूहळू प्राप्त होणार आहे. ही जी चित्ताला शुद्धता आणि सूक्ष्मता प्राप्त होते त्या शुद्ध चित्तानी व्यवहार करताना मात्र थोडं धाडस दाखवायला लागेल. जसं तुम्ही दयाळू असणं हे धाडस असेल, तुमच्या ठिकाणी करुणा असणं हे धाडस असेल, तुमच्या ठिकाणी सर्वांबद्दल समवृत्ती असणं हे धाडस असेल, किंतु परंतु काढून टाकणं हे धाडस असेल, पण ते तुम्हाला करावं लागेल. ते जर तुम्ही सांभाळलं तर मग मात्र हा ध्यानातला शेवटचा टप्पा आहे मी बाजूला सारणं. म्हणून संतांनी सांगितलं तशा रेषेवरूनच जीवन तुम्हाला जगायला लागेल, प्रापंचिक, कौटुंबिक, सांसारिक देखील, आणि मग बघा कशी जादू होते. मग हा मी जो आहे त्या मीची जागा चैतन्य घेईल. त्याला निर्बीज समाधी असं म्हणतात, म्हणजे संसाराचं थोडंही बीज शिल्लक राहिलं तर मी शिल्लक असतो, हा मी गेल्याचा प्रत्यय येईल, हा मी नाहीसा झाल्याचा प्रत्यय येईल, ती भावना देखील आणि शक्य तितकं व्यवहारातही उतरवणं, करुणा दया प्रेम सर्वाभूती। म्हणून तुकाराम महाराजांनी अगदी शेवटच्या याच्यात दया करणे जे पुत्रासी त्याची दासा आणि दासी असं त्याकरता म्हटलेलं आहे, असा सर्वांबद्दलचा समभाव असं राखून जो चालण्याचा प्रयत्न करतो त्याला निश्चित त्याला हे होणारच होणार असं होतं। आपण तिथं अडलेले असतो, आपण ध्यानात अडलेले नसतो, आपण एकूण जीवनात अडलेले असतो, म्हणून ध्यानाच्या ठिकाणी अडतो आणि मग पुढे जायची कोणती शक्यता नसते। म्हणजे कोणी ज्यांनी प्रश्न विचारला ही व्यक्ती फार मोठी अडकली आहे म्हणून मी सांगतोय असं नाही, आपल्या सगळ्यांचीच ती कथा आहे। त्याकरता आपल्याला महामनास्या तद्व्रतम, मन मोठं करणं हे व्रत आहे असं जे उपनिषद म्हणतात तसं महामन अशा भावनेनी राहणं, अशा भावनेचा अभ्यास करणं हे गरजेचं आहे। ये राणी मला वाटतं 10-2-3 मिनिटं पुढे जातील। ये नागपूरला माझं गुरु पौर्णिमेच्या दिवशी जे आशीर्वचन झालं तर तो भाग आज आपण ऐकणार आहोत।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। तारीख 16-10-2016 आज नागपूरमधील सर्व साधक भक्तांसाठी अत्यंत आनंदाचा मांगल्याचा दिवस। वर्षभर ज्या गुरुमाऊलींच्या पादपद्मांची आतुरतेने वाट बघितली जाते त्या पादपद्मी नतमस्तक होण्याचा हा दिवस, त्यांचं पूजन करण्याचा दिवस। सकाळी ध्यान झाल्यानंतर गुरुपूजनाच्या आधी पूजनीय स्वामीजी आशीर्वचनासाठी बोलू लागले। गुरु हा कंतकुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु गुण देव तुझा पाहता नाही त्रिलोकी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सद्गुरूंना अनन्यसाधारण महत्व आहे यात काही शंका नाही। आपलं जीवन इतकं परमार्थाच्या बाजूनी वळेल अशी आपल्याला कदाचित कल्पना नसेल, पण मोठ्या भाग्याने आपल्याबाबत ही घटना घडली। आज आशीर्वादांच्या निमित्तानं खरं म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला माझं आणि मला तुमचं जे स्मरण होतं, स्वाभाविक स्मरण होतं, तसंही मुलाला आईची आठवण अनुस्यूत असते, ती काढावी लागत नाही। गुरुपौर्णिमेचा दिवस असा असतो की त्या दिवशी विशेषत्वही गुरुंची आठवण येते, एरवी ती असतेच आपल्या हृदयातच असते, पण त्या दिवशी भाव जास्त उत्साहून होतात। गुरुपौर्णिमेच्या म्हणजे जेव्हा प्रत्यक्ष गुरुपौर्णिमा असते तेव्हा पूजेच्या दरम्यान मला तुमची आठवण असते आणि प्रत्यक्षात तुमच्याबाबत ही घटना आज घडत असते। जेव्हा मी नागपूरमध्ये येतो पण तुम्ही मनानेही पूजन करता ते मला पोचतं। आज आशीर्वादाच्या निमित्तानं जी 10 प्रधान उपनिषद आहेत त्या व्यतिरिक्त देखील काही उपनिषद आहेत त्याविषयी मी तुमच्याशी बोलणार आहे। त्याच्यात ध्यानाचं चांगोपांग आणि अचूक असं वर्णन आलेलं आहे। जे आपण आपल्या संप्रदायामध्ये ध्यान म्हणून करतो ते ध्यान वर्णन करून सांगितलं आहे। ही उपनिषदं छोटी छोटी आहेत, काही काही उपनिषदं तर 10 श्लोकांची 8 श्लोकांची अशी आहेत। कैवल्य उपनिषद यामध्ये ते असं सांगतात की परमात्म्याला जाणण्याचा उपाय हा श्रद्धा भक्ती आणि ध्यान असा आहे। तुम्हाला श्रद्धेने सुरुवात करावी लागते, श्रद्धापूर्वक सुरुवात करावी लागते। अश्वलायन ऋषी भगवान ब्रह्मदेवाजवळ जाऊन म्हणतात की हे भगवान मला श्रेष्ठ अशी ब्रह्मविद्या शिकवा ज्या ब्रह्मविद्येचा साधूजन सदा आश्रय करतात, ती गुण किंवा गुप्त आहे आणि जिला जाणताच विद्वान सर्व पापापासून मुक्त होऊन ब्रह्माजवळ जाऊन पोचतो. ओम अथ आश्वलायन भगवंतम परमेष्ठी उपसमित्य उवाच अशी या उपनिषदाची सुरुवात झाली. तेव्हा पितामह ब्रह्मदेव त्याला असं म्हणतात, तस्मै सहा उवाच पितामहश्च श्रद्धा भक्ती ध्यानयोगात अवेही. जो श्रद्धेनी भक्तीने आणि ध्यानयोगाने ब्रह्मविद्या जाणतो या ब्रह्मविद्येची प्राप्ती कर्माने होत नाही, ध्यानाने होत नाही, पण त्यागाने मात्र कित्येकांनी अमृतत्व मिळवलेलं आहे असं ब्रह्मदेव म्हणाले. त्यागाचं वर्णन पुढे अरण्यकोपनिषदामध्ये खूप चांगल्या रीतीने केलेलं आढळतं. तिथे असं म्हटलं आहे की गृहस्थाश्रमी असो किंवा ब्रह्मचारी, वानप्रस्थी असो, त्याने बाहेरच्या हिमातील अग्नी जठराग्नीत समर्पित करावा. बाहेर हिम करण्याची पद्धत आहे, त्या काळात तसे होऊन होते. होम हवन आणि यज्ञ हे प्रतिकात्मक असून खरा यज्ञ आत असावा असं हे उपनिषद म्हणतं. बाहेरचा जो गायत्री मंत्र आहे तो आपल्या वाणीरूपाने अर्पण करावा. गायत्री मंत्रामध्ये जी बुद्धीची उपासना सांगितली आहे ती उपासना आपल्या वाणीरूपी अग्नीमध्ये यावी. आपली वाणी सदा सदैव ते परमात्मा आपल्या बुद्धीला प्रकाशित करो असं म्हणत राहावं. आणि जी संध्या उपासना आहे संध्या पुरेपुरे स्थूल संध्या करत करत आत्म्याच्या ठिकाणी करावी असं हे उपनिषद सांगतं. संधी समाधो आत्मनं आचरेत औषधवत अशनम आचरेत औषधवत अशनम आचरेत. औषध समजून आहार सेवन करावा म्हणजे वय वैद्यचं नाही तसतसा इंद्रियांच्या विषयाच्या सेवनाची जी उर्मी असते त्याचाही त्याग करावा आणि ब्रह्मचर्य अहिंसा अपरिग्रह सत्य यांचं प्रयत्नपूर्वक रक्षण करावं. हे सगळं ऐकून घ्या, याच्यावर खरं म्हणजे निरूपण करायला पाहिजे. किती नेमकेपणाने सांगितलेलं आहे हे लक्षात घ्यावं. ब्रह्मचर्य याचा अर्थ ब्रह्मामध्ये नेहमी राहण्याची इच्छा आणि प्रयत्न. अहिंसा याचा अर्थ वाणीने मनाने दुसऱ्याला सुखवणं. अपरिग्रह म्हणजे मनाने कोणाकडूनही काहीही घेण्याची इच्छा नसणं. बाह्यत परिग्रही सगळेच आहेत पण मनाने मात्र अतिशय अपरिग्रही किंवा निरीच्छ असणं तसंच सत्याचं प्रयत्नपूर्वक रक्षण करावं असं हे उपनिषद म्हणतं. ब्रह्मचर्य अहिंसाच अपरिग्रहांच सत्यांच यत्नेन यद रक्षतो यद रक्षतो यद रक्षतो. या उपनिषदाचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये एकच ऋचा आहे, एकाच श्लोकाचं हे उपनिषद आहे. अशा रीतीने श्रद्धा भक्ती ध्यान हा ब्रह्मप्राप्तीचा पाया आहे असं ब्रह्मदेवांनी सांगितल्यावर बाल्यविषयाचा त्याग आणि ब्रह्मचर्याचं अवलंबन करावं आणि मग थेट ध्यान करावं असं उपनिषदात सांगितलं आहे. हे ध्यान कुठं करावं ही जागा देखील उपनिषदांनीही वर्णन केली आहे. जाबाल उपनिषद म्हणून एक उपनिषद आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की कुरुक्षेत्र हे ते स्थान आहे. हे लक्षणीय वाराणसीला म्हटलेलं आहे आणि महाभारताप्रमाणे ज्या ठिकाणी महाभारतकालीन युद्ध झालं ते कुरुक्षेत्र आहे. तर उपनिषद असं म्हणतं की अविमुक्तम वै कुरुक्षेत्र देवानां देवयजनम. कुरुक्षेत्र हे ते स्थान आहे जिथं परमात्मा सर्वथा विमुक्त आहे आणि भक्ताच्या उद्धारासाठी अविमुक्त होऊन म्हणजेच सगळे रूप घेऊन राहिलेला आहे. आपला देह हेच ते सगळं स्थान आहे. त्या देहामध्येच परमात्मा येऊन राहिलेला आहे अशी जाणीवाने भावना करावी म्हणजे सगुण परमात्म्याच्या स्थानात कुरुक्षेत्रातच आपण आहोत असं प्रत्येकाने समजावं. य एष हा अनंत हा अव्यक्त आत्मा. हा आत्मा अव्यक्त आहे आणि अनंत म्हणजे ज्याचा अंत नाही अंतरहित असा आहे. तो सगुणरूपात प्रतिष्ठित आहे म्हणजेच देहातच अधिष्ठित आहे. त्यांनी असं विचारलं आहे की ते स्वविमुक्त हा कस्मिन प्रतिष्ठित इती वरुणायाम नास्यांच प्रतिष्ठित इती. वरुणा म्हणजे दोन भुवया आणि नासिका ज्या ठिकाणी एकत्र येऊन मिळतात. दोन भुवया आणि घाण याचा जो संधी आहे ते असं म्हणतात की हा भूलोकाचा आणि त्या पलीकडील लोकांचा संधी आहे. या ठिकाणी खाली इंद्रिय आणि व्यवहार आहे आणि त्याच्यावर परमात्मा आहे. चिदाकाशामध्ये ध्यान करावं असं उपनिषदांमध्ये सांगितलं आहे. आता हे ध्यान कसं करावं याचाही विधी सांगितलेला आहे. ते असं म्हणतात की एकांतात राहावं आणि सुखाने आसनावर बसावं. शुचाई सामग्री व शरीर हा साधकांनी शुचिर्भूत असावं। मनाने, अंतःकरणाने, बुद्धीने, चित्ताने, देहभावाने शुचिर्भूत व्हावं आणि आपले मान, डोकं आणि शरीर, पाठीचा कणा हा सम असावा, एका सरळ रेषेत ठेवावा। इंद्रियांचा निरोध करावा, मनामध्ये देखील असणाऱ्या विषयाचा निरोध करावा आणि बुद्धीने, भावाने आपल्या गुरूंना प्रणाम करावा असं म्हटलेलं आहे। स्वगुरुं प्रणाम्य हृत्पिंडरीकं विरजं विशुद्धं आणि मग काय करावं? हृदय कमळामध्ये म्हणजेच भ्रूमध्य कपाळामध्ये हात नव्हे, चिदाकाश, मृदू आकाश, मस्तकाकाश, हृदयाकाश यालाच हृदय कमळ असं म्हटलेलं आहे। भक्ताने स्वतःच्या गुरूंना वंदन करून हृदय कमळामध्ये विशुद्ध अशा अंतरात्म्याचं चिंतन करीत राहावं असं म्हटलेलं आहे। तो मी परमात्म्याने अशी भावना करावी आणि या चिंतनाच्या अखेरीला शोकरहित, अचिंत्य, अव्यक्त, अनंत, कल्याणमय, शांत, अमृतमय, ब्रह्ममय अशा आदी मध्यांतरहित अशा सर्वव्यापी चिदानंदमय अद्भुत परमात्म्याचं ध्यान करावं। हे शब्द देखील कसे आहेत बघा। शिवं प्रशांतं अमृतं ब्रह्मयोनी अचिंत्यं अव्यक्तं अनंतरूपं। तो परमात्म्याने असं म्हणत असताना त्या परमात्म्याचे गुण रूप आठवावेत आणि मग ते शब्दही जोडून द्यावेत आणि त्या भावाशी तन्मय होऊन राहावं। ते असं म्हणतात की मध्यअंत विहीन एकं विभु चिदानंद रूपं अद्भुतं ध्यात्वा। अशा अद्भुत चिद म्हणजे चैतन्य रूपी अशा परमात्म्याला त्याचं ध्यान करत करत धात्वा निर्गच्छती भूतयोनी समस्त साक्षी तमसः परस्तात। असं करणारा जो आहे तो सर्व साक्षी ब्रह्माच्या पलीकडे असणाऱ्या अशा परमात्म्याला पाहतो। पुढे ते असं म्हणतात की सर्व भूतांच्या ठिकाणी हा आत्मा आहे, सर्व भूत मात्र आत्म्यामध्येच आहेत असं सम्यक दर्शन करणारा असा ध्यानयोगी परमात्म्याला प्राप्त होतो। अशा प्रकारचा ध्यानविधी सांगितल्यावर या उपनिषदाने भक्तीचं वर्णन घेतलं। ते म्हणतात आत्म्याला खालची अरणी आणि ओंकाराला वरची अरणी करून ज्ञानरूपी अग्नी सतत घर्षणाने चिंतनाने प्रज्वलित ठेवावा। तो सर्व पाप जाळून टाकतो। हे परब्रह्म जे सर्वांच्या अंतर्यामी आहे, सूक्ष्मही अतिशय सूक्ष्म शाश्वत असं ते तत्त्वमेव त्वमेव तत् ते तू आहेस, ते तू आहेस, तू तेच आहेस यामध्ये सतत अवगमन करून राहावं आणि अशा रीतीने जागृती, स्वप्न, सुषुप्ती हे सर्व प्रकाशित करणारा तो परमात्मा ब्रह्म मीच आहे असं जाणून राहावं आणि सर्व बंधनातून मुक्त होऊन जावं। मला असं वाटतं की ध्यानाची प्रक्रिया सांगण्यासाठीच मी ही उपनिषदं थोडक्यात वाचली। पाच पाच सात सात श्लोकांची, कधी कधी एखाद्या श्लोकाची अशी ही उपनिषद आहे। असा हा पुरुष कोण होऊन जातो? ते असं म्हणतात की तो परमहंस परमात्मा होऊन जातो। ज्या बाल उपनिषदामध्ये ते असं म्हणतात की हा परमहंस कोण, त्याच्यावर ते सांगतात ज्यांना काशाळ वस्त्र आदी कसलीही खूण नाही, ज्यांचं आचरण लोकांना कळत नाही, अव्यक्त स्वरूपामध्ये अखंड लीन असलेला निर्द्वंद्व, कोणताही परिग्रह न करणारा, ब्रह्ममार्गामध्ये सुसंपन्न झालेला, शुद्ध मन असलेला, प्राण धारणेकोटी भिक्षा मागणारा, अनिकेत म्हणजे सगळं विश्व ज्याला आपल्या घरासारखं वाटतं असा, या सगळ्यांचे अर्थ नीट समजून सांगायला पाहिजे, आपल्याला ते समजतील। मी गेले 3 दिवस जे निरूपण करतो आहे आणि गेली 18 वर्ष होऊन गेली आहेत मी इथे येतोय, त्यामुळे मी जे बोलतोय ते तुम्हाला समजत आहे। कधीतरी ही उपनिषदं तुम्हाला सांगायची होती म्हणून ही उपनिषदं मी तुम्हाला थोडक्यात सांगितली। या छोट्या उपनिषदांमध्ये केवढा मोठा आणि नेमका अर्थ भरलेला आहे त्याचं कारण ही सद्गुरूंच्या समीपपासून ऐकली गेलेली आहे, मोठ्या श्रद्धेने सद्गुरूंकडून ग्रहण केलेली आहेत। जसं आत्ता तुम्ही करता आहात तसाच तेव्हाचा तो कोणता काळ असेल, थोडेसे शिष्य समोर असतील आणि ब्रह्मनिष्ठ ज्ञानी अशा सद्गुरूंनी जे सहज उद्गार काढले असतील ते आता आपल्याला किती कामी येत आहेत हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत असेल। या गुरुपूजनाच्या निमित्तानं गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही माझी जी पूजा करता ती मी स्वामीजींच्या चरणी अर्पण करतो आणि त्यांना स्मरून मी हे आशीर्वचन तुम्हाला प्रदान करतो। हरी
हरी हरी हरी। बोला पुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।
श्रीराम, खरतर स्वामीजींचे इतके गहन विचार ऐकून काहीच बोलू नये असं वाटतं। असंच याच भावात इथून निघून जावं आणि या चिंतनात रमून राहावं असं वाटतं, तरी देखील कर्तव्य म्हणून काही निवेदनं करतो। आज संध्याकाळी 7:30 ते 8:30 या वेळेत अध्यात्म मंगलधाम